चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिजी विमल दत्त बनले शुगर केन ग्रोवर्स काउन्सिलचे नवे सीईओ। फिजीच्या ऊस उत्पादक परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता विमल दत्त पद सांभाळतील। विमल दत्त यापूर्वी शुगर केन ग्रोवर्स फेडमध्ये परिचालन व्यवस्थापक होते। त्यांनी सुनील चौधरी यांची जागा घेतली आहे। फिजीमध्ये या हंगामात गेल्या हंगामाच्या तुलनेत ऊसाचे अधिक गाळप झाले। यावर्षी गाळप गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 5% जास्त आहे। त्यांच्या निवडीनंतर त्यांचा उद्देश साखर उद्योग वाढवणे आणि ऊस शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेणे हा आहे।